भाग 37 पूजा करण्यासाठी एकत्र येणे. इब्रे 10:24-25. पहिला कोरिंथी 11:23-34. कुलुस्सी 3:15-17. विश्वासी लोक दररोज पूजा करण्यासाठी एकत्र येतात. हे पवित्र बायबल म्हणतो शिकविते, प्रार्थना करतात आणि गीताच्याद्वारे परमेश्वराची स्तुती करते. त्याच्यासाठी परमेश्वराची सेवा करण्यासाठी भेटवस्तू आणल्या पाहिजे. येशूने आपल्या शिष्यांना माझी मृत्यू लक्षात ठेवा, ते सोबत एकत्र येऊन जेवण करीत होते. ज्या पोळ्या खातात त्या येशूचे शरीर दर्शित होते. तो आपल्या पापासाठी वचिस्त स्तंभावर ठेवल्या गेला. जेव्हा दाक्षरथ पिते तेव्हा ते प्रभूचे रक्त म्हणून लक्षात ठेवण्याची, जो आपल्या पापासाठी वसतिस्तंभावर ठेवल्या गेला. आपल्याला आपण प्रभू येसू येतपर्यंत एक दुसऱ्यासोबत भेट होत राहिली पाहिजे आणि येसूच्या मरणाला लक्षात ठेवले पाहिजे.